सर्वज्ञान संबंधी एकदा ब्रह्म मिळाले करते. मला जो अव्यभिचारी भक्तीने असतो सेवन करतो सद्गुणां समी एकदा तो गुणांना म्हणजे तिन्ही गुणांना उल्लंघून ब्रह्मभूमीय कल्पते. ब्रह्मभावाला प्राप्त होण्यासाठी समर्थ होतो असा श्लोक आपल्या बरेच दिवसापासून चाललेला आहे. 14व्या अध्यायातल्या अध्यायाला 26वा श्लोक म्हणजे 14व्या अध्यायाच्या समाप्तीच्या अलीकडचा असा श्लोक आहे. गुणातीताचं वर्णन भगवंतांनी केल्यानंतर हा जो गुणातीत आहे तो गुणातीत अव्यभिचारी भक्तीने अजून मग ब्रह्मभावाला प्राप्त होतो असं. गुणातीत म्हणजे तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला किंवा तिन्ही गुणांमध्ये न सापडणारा सत्व रज आणि तम या तीन गुणांचं वर्तन आपल्या आपल्या परीने चाललेलं असताना जो या तीन गुणांबद्दल तटस्थ राहत आहे उदासीन असतो तो गुणाही. त्याला सत्वाची आकांक्षा नसते, रजाची आकांक्षा नसते आणि तमाची आकांक्षा नसते. सहज क्रमाने येणारा सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण त्याच्या ठिकाणी येतात आणि जातात जसं आकाशात आपलं येतात आणि जातात. तमोगुण निर्माण झाला म्हणून त्याला त्याबद्दल खंत नसते, खेद नसतो. निद्राही आवश्यक असा तमोगुण त्याच्या ठिकाणी जागृत होतो आणि त्यावेळेला तो निद्रेचा अधीन देखील होतो. रजोगुण देखील त्याच्या ठिकाणी निर्माण होतो, त्यावेळेला तो देखील नोकरी उद्योग धंदा काम धंदा या गोष्टी करतो. रजोगुण निर्माण झाला म्हणून तो खंतावत नाही, तमोगुण निर्माण झाला म्हणून तो खंतावत नाही, तो असं समजून चालतो की सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण हे देहाच्या ठिकाणी यायचेच जायचेच. अमुक एका गुणाची तो आकांक्षा करत नाही, प्रतीक्षा करत नाही आणि गुण आला म्हणून मोठं वाईट वाटून घेत नाही, तो गुणाही. गुण निर्माण झाले तरी त्या गुणांनी तो विचलित होत नाही आणि गुण यथाक्रम वर्तन करत असताना देखील तो त्या गुणांमुळे निर्माण होणारी सुख दुःख मान अपमान लाभ आणि याच्याबद्दल अत्यंत सम असतो. मित्र शत्रू याच्याबद्दल तो सम असतो. तो जसा समासतो याचा अर्थ तो स्वरूपाच्या ठिकाणी रममाण झालेला असल्यामुळं गुणांच्या वर्तनांबद्दल तो अलिप्तच असतो म्हणून समासतो. त्या गुणांमध्ये तो मिसळलेला नसतो म्हणून तो गुणांच्या या सगळ्या वागणुकीबद्दल समासतो. समदुःख सुख स्वस्थ हा समलोष्टाश्मकांच्या महा तुल्य प्रिया प्रियोदा तुल्य निंदात्म संस्कृती प्रिय अप्रिय निंदा स्तुती मातीचं ढिकूळ दगड सोनं सुख दुःख मान अपमान मानापमान यो तुल्य तुल्य मित्राने पक्ष योगो हे गुणातीताचं जे लक्षण आहे ते लक्षण तो सम असतो, त्याप्रमाणे तो स्वस्थ असतो, स्वतःच्या ठिकाणी रममान झालेला असतो, आत्म्याच्या ठिकाणी रममान झालेला असतो, म्हणून सम असतो. तसंच तो हे सगळे गुण आणि गुणांमुळे निर्माण होणारे सुख दुःखाचे परिणाम हे मोठ्या धैर्याने सहन करतात. याबाबत तो धीरा असा देखील असतो. शिवाय त्याचं एक अतिशय महत्वाचं लक्षण त्यांनी सांगितलं, ते म्हणजे सर्वारंभ परित्यागी. आत्मभावनेमुळं आरंभाचाच अभिनिवेश त्याच्या ठिकाणी नसतो. आत्मभावात रममान झाल्यामुळं सत्वगुण रजोगुण अथवा तमोगुण देहाच्या ठिकाणी निर्माण होऊन जी कर्माला प्रवृत्ती असते त्या प्रवृत्तीच्या वेळेला कर्म करण्याचा अभिमान अभिनिवेश त्याच्या ठिकाणी यत्किंचितही नसतो. अभिनिवेश विरहित. त्यामुळं सुरुवातीलाच त्यांनी कर्म करण्याचा भाव सोडून दिलेला असतो, कर्तेपणाचा भाव सोडून दिलेला असतो. ही वर्णना ऐकायला लागली की आपल्यामध्ये आणि भगवद्गीतेमध्ये अति अंतर पडायला सुरुवात होते. आपल्याला जवळपास हे अशक्य वाटायला लागतं, असं होणं शक्य नाही असं वाटतं. कोणतंही कर्म सुरुवात करण्याच्या आधीच अभिनिवेशाचा देखील त्याग करणं, म्हणून सर्वारंभ परित्यागी. ते कर्म करत असताना कर्माच्या फळाचा त्याग आधीच करून कर्म करायला लागणं, अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः, संन्यासी च योगी च न निरग्नी न चात्रियः. सहाव्या अध्यायाची सुरुवात भगवंतांनी या श्लोकांनी केली. आरंभी सर्वाचा त्याग, मी करतो या भावनेचा त्याग, आरंभीच फळाचा त्याग केवळ कर्तव्य भावनेनी आणि गुण आपल्या ठिकाणी गुणांच्या ठिकाणी वर्तन करत आहे ते करणारच या भावनेनी केवळ तो त्या कर्माला न्याय देतो, ते कर्म करत असं भगवंत म्हणतात. एवढं सगळं केल्यानंतर तो गुणातीत या संज्ञेला प्राप्त होतो. ही गुणातीताची लक्षणं आहे. पण या ठिकाणी कुठेही या लक्षणांमध्ये ही लक्षणं त्याच्या अंगी असल्यामुळं तो ब्रह्मभावाला प्राप्त होतो असं म्हटलेलं नाही. तो स्वस्थ असतो एवढं मात्र म्हटलेलं आहे. तो स्वतःमध्ये आत्म्यामध्ये अत्यंत स्थिर असतो, आत्मभावामध्ये तो स्थिर असतो. पण एवढं करून देखील भगवंत अशा पुरुषाकडून भक्तीची अपेक्षा करतात. मानुचयो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते. 14वा अध्याय ज्ञानकांड चाललेला आहे आणि भगवंत भक्तीची गोष्ट बोलायला सुरुवात करतात अध्यायाच्या शेवटी शेवटी. सगळ्या अंगाने तो गुणातीत झाला, तो द्वंद्वात सापडत नाही, तो सम आहे, तो उदासीन आहे, तो स्वस्थ आहे, तो धीर आहे, तो सर्वारंभ परित्यागी आहे, तो उदासीनासारखा आहे. उदासीन वत आसीना असा तो आहे. असं असून देखील ही परमात्म प्राप्तीची पूर्वतयारीच भगवंत घडतात. या श्लोकांनी या सगळ्या लक्षणांना पूर्णता येते. मामचयो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते स गुणान समती एका ब्रह्मभूयाय कर्तुते. गुणांना ओलांडून जो ब्रह्मभावाला प्राप्त होतो त्याच्याकडून भगवंत अशी अपेक्षा धरतायत की त्यांनी अव्यभिचारी भक्तीने माझं सेवन करणं आवश्यक आहे. या ठिकाणी थोडीशी सूक्ष्मताच आहे. एवढं सांगितल्यानंतर भक्तीचं महात्म्य कशा करणार? अव्यभिचारी भक्ती असा उलट शब्द वापरलेला आहे. 你有特色的这些概念的做设多的这个方面的阿方式的这个哪里跟着维持的哪里都不高兴的时候不然我都不建立投入哪里都所有的身体的人家把别人的时候都说死的时候不然我也是我跟的无论是阿比亚别人家里把灯开开也都不能够有的这里他的可以得去जर त्याच्या भक्तीमध्ये व्यभिचार निर्माण झाला तर तो गुणातीत असू शकत नाही असं भगवंतांना सांगायचं आहे. तो एवढं सगळं करतो तो भक्त असतो. भक्त असतो याचा अर्थ ज्ञान विचार त्याच्या ठिकाणी परिपूर्ण असतो ही एक गोष्ट. तो कर्म करत असताना भगवत अर्पण बुद्धीनेच कर्म करतो. आपण आत्मा अशा प्रकारचं चिंतन त्याच्या ठिकाणी कर्म करताना असतं फळाशा टाकून तो कर्म करतो. ममत्व टाकून तो कर्म करतो. कुठलाही अभिनिवेश न बाळगता तो कर्म करतो. तो रोज ध्यानाला बसतो आणि ध्यानाला बसून स्वरूप स्थितीची साक्षात प्रचिती घेतो. ध्यानात मिळवलेली स्वरूप स्थितीची प्रचिती आणि व्यवहारात जगताचं ज्ञान याची उत्तम सांगड तो घालतो. ज्ञान आणि विज्ञान त्याच्या ठिकाणी परिपूर्ण रीतीने उरलेला असतो. अशा प्रकारची भावना देह असेपर्यंत तो चालवतो. आठवा अध्याय मृत्यूपर्यंत तो याच भावनेमध्ये स्थिर असतो. अशी भावना ठेवून जीवन जगणारा जो महापुरुष आहे तो अवजानती माम पुन्हा मानुषी करू माश्रित दुसऱ्याच्या ठिकाणी असणाऱ्या परमात्म्याचा अत्यंतिक आदर करूनच त्याच्याशी वर्तन करतो. पत्रम पुष्पम फलम तोयम योगे भक्त्या प्रयच्छती अतिथी सत्कार साधन ही परमात्म्याला आपण अर्पण करतोय अशा भावनेनी तो अन्य मनुष्य मात्र आपल्या खेरीज सर्व मनुष्य मात्र प्राणी मात्र पशु मात्र आणि निसर्ग यांच्याशी तो तसाच व्यवहार करणार असतो. सर्वत्र ठळक ठळक ज्या ज्या ठिकाणी तेज आहे ज्या ठिकाणी सत्व आहे त्या ठिकाणी भगवंतत्व आहे अशा व्यक्तींनी तो पाहायला शिकतो आणि या दृष्टीने अंतत तो सर्वत्र सर्व विश्वामध्ये प्रभू दर्शन घ्यायला समर्थ हो. म्हणून मग कर्मकृत मग परमो मग भक्ता सर्ववर्जित निर्वैर सर्व भूतेषु यस्स मामेति पांडव अशी भक्तीची व्याख्या त्याची तयार होते. तो हे सगळं करणारा असतो. जर एवढं सगळं करणारा असेल तर मग व्यभिचार आणि अव्यभिचार हे शब्द कशा करता आले. मग अव्यभिचारी भक्तीचा प्रश्नच येत नाही. पण ज्यांच्या बाबत हे असं घडत नाही ते निश्चितपणाने गुणांमध्येच सापडतात म्हणून त्यांच्या बाबत तसं घडत नाही. ते रजोगुणाच्या अधीन झालेले असतात. ते तमोगुणाच्या अधीन झालेले असतात म्हणून ते या पद्धतीने अन्य मानवाकडून दुसऱ्या मानवाचा जो होणारा अपमान आहे त्याच्या आत असणारा परमात्मा न पाहता जी अवगणना आहे ती गणना गुणांमुळे होते. गुणांमुळे आलेल्या अहंकारामुळे तो मनुष्य दुसऱ्या मनुष्याशी नीट वागत नाही असं होतं. असं असल्यामुळं तो एक प्रकारे गुणांचाच अधीन होतो. आपला मुलगा आणि दुसऱ्याचा मुलगा याच्यात अति फरक करून दया करण्याचे कुत्राची त्याची दासा आणि दासी हे वर्म जो चुकलेला आहे तो गुणांच्या अधीन झालेला आहे. तो व्यभिचारी भक्ती करतो आहे. तो ध्यान करतो आहे. कर्म करताना त्याला माहितीये मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्म चेतसा. पण वर्तन करताना चुकतो आहे. वर्तन करताना नीट वर्तन करता येत नाही. वर्तन करताना समवर्तन होत नाही. आणि अप्रिय आहे. अशा वेळेला तो गुणातीत नाही असं समजायचं. म्हणून एवढे सगळे गुण आहेत ते गुण आधी सांगितलेल्या बाराव्या अध्यायापर्यंत सांगितलेल्या भक्तीच्या व्याख्येशी सुसंगत असे जर बसवले तरच तो परमात्म्याला प्राप्त होणार असं सांगणारा हा श्लोक आहे. मी काय सांगतोय ते समजताय ना? म्हणून सातव्या अध्यायात नवव्या अध्यायामध्ये अन्य भावनेनी भक्ती देखील जिथं शुद्ध भक्ती सांगितली आणि ज्या अध्यायांमधून हळूहळू भक्तीची व्याख्या तयार झाली तिथंच अशुद्ध भावनेनी केलेली भक्ती यातही भगवंताचे वर्णन म्हणून करू न शकत. कामैही तैही तैही मृत ज्ञाना प्रपद्यंते अन्य देवता तम तम नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. सातव्या अध्यायामध्ये आपल्या आपल्या प्रकृतीच्या नियमाप्रमाणे कामभावनेनी ज्यांच्यापासून ज्ञान काढून घेतलं गेलेलं आहे कामभावनेमुळं, कामानी प्रेरित झाल्यामुळं किंवा कामनांनी प्रेरित झाल्यामुळं कामही तैही तैही मृतज्ञान ज्यांचं ज्ञान काढून घेतलं गेलेलं आहे कामनिक झालेले आहे प्रपद्यंते अन्य देवता हा त्यांना एका परमात्म्याला केवळ परमात्म्याच्या प्राप्तीसाठी भजावं ही खूप पटत नाही. त्यांना असं वाटतं की घर होण्यासाठी म्हणून नवस बोलले पाहिजेत. त्यांना असं वाटतं की मुलीचं लग्न होण्यासाठी म्हणून अथवा मुलीला मूल होण्यासाठी म्हणून उपवास केले पाहिजेत. त्यांना असं वाटतं की आपल्या संसारातलं सगळं ठाक ठीक होण्यासाठी म्हणून लक्ष्मीचं व्रत आचरण केलं पाहिजे. कामही तैही तैही वृतज्ञान प्रपद्यंते अन्य देवता म्हणून अन्य देवतांची पूजा करायला ते प्रवृत्त करतात. तम तम नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. आपल्या आपल्या प्रकृतीच्या नियमनाप्रमाणे प्रकृती सांगेल तसं त्या त्या गुणांच्या अधीन झाल्यामुळं ते त्या त्या गोष्टी करायला प्रवृत्त होतात. इतके प्रवृत्त होतात की आमच्या तरुणपणी किंवा जरा लहानच होतो आम्ही माझी अशी कल्पना 15-16 वर्षी असताना मानवत म्हणून एक मोठा हत्याकांड झाला. गुप्त धनाकरता म्हणून कितीतरी लहान मुलींना कुमारी मुलींना मारून टाकलं गेलं. कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून एखाद्या मांत्रिकाने असं जगात घडतं. कामामुळे वेडावलेले लोक कामनांमुळे वेडावलेले लोक कोणाची तरी पूजा करायला धावतात काहीतरी व्रत करायला धावतात. वर करणी दिसताना ते पूजाच करत असतात, हळद कुंकू वाहत असतात, हात जोडत असतात, उदबत्ती लावत असतात, निरांजन ओवाळत असतात. यो यो याम याम तनू भक्ता श्रद्धया जितू इच्छती तस्य तस्य अचलाम श्रद्धाम तामेव विदधातिलम. ज्या ज्या स्वरूपाची देवाची भक्त अतिशय श्रद्धेने पूजा करू इच्छितो त्यांच्या त्यांच्या ठिकाणी ती अचल श्रद्धा तशीच मी स्थिर करतो आणि त्यांना तेच करू देतो. मी त्याच्या ढवळाढवळ करत नाही पण मला माहीत असतं की ही जी भक्ती आहे ही भक्ती व्यभिचारी भक्ती आहे हे मला माहीत असतं. मी त्याच्या ढवळाढवळ करतो असं भगवंताचं म्हणणं नाही. उलट त्यांची त्यांची त्या त्या ठिकाणची श्रद्धा ही पक्की होऊन जाते. पक्की करणाराही मीच असतो. अंतवस्तू फलम तेषाम तद्भवती अल्पमेधसाम. त्या भजनाची फळं देखील अत्यंत अल्प असतात. कशी अल्प असतात? एका छोट्या भजनेच्या प्राप्तीनंतर फळ संपू जातं. नोकरीला लागली, नोकरी लागली फळच संपून गेलं, भजनही संपलं फळही संपलं. ज्या फळाला अंत आहे शेवट आहे अशा प्रकारची फळ अल्पमेघ साम अल्पबुद्धीचे पुरुष मिळवत राहतात. देवान देव यजो यांती मद्भक्ता यांती मामती आणि ते त्या त्या लोकांना प्राप्त होतात. यांती देवव्रता देवान विकृण यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेच्या यांती मध्याजनो विमाम नवा अध्याय सातवा नववा या अध्यायामध्ये अशा प्रकारे भरकटलेले लोक कशी पूजा करतात, व्यभिचारी भावनेचे लोक कशी पूजा करतात हे सांगितले. व्यभिचार म्हणजे एकच एक मी परमात्मा असताना मला न जाणता माझी सत्ता न मानता अन्य देव सत्तावान आहेत असं समजून ते त्या देवतांकडे जातात. जे देवतांची पूजा करतात देवतांची व्रत करतात ते देव लोकाला जातात, इतरांची ते पितृ लोकाला जातात. आपण पितर म्हणून ज्यांची पूजा करत असतो ते कुठेतरी मस्त स्वतःचं जीवन जगत असतात ते रस सोडल्यानंतर त्यांना कालांतराने दुसरा देह देखील मिळतो. आपण पोटं लावून बसलेले असतो त्यांना गंध लावतो त्यांची आपल्यावर सतत कृपा व्हावी असं म्हणत असतो तो जीव त्याच्या मार्गाने निघून गेलेला असतो. त्यांचा फोटो लावणं त्यांचं श्राद्ध करणं हे त्यांनी आपल्यावर जे संस्कार केलेले आहेत आपण घडलेले आहोत आपण घडलो त्याला ते कारण आहे असं असल्यामुळं त्यांचा फोटो लावणं हे अयोग्य नाहीये. त्यांची पूजा करणं श्राद्ध करणं हे देखील अयोग्य नाहीये. पण ते कायमच तुमच्याकडे डोळे लावून बसलेत आणि तुमचा उद्धार करणारे फक्त तेच आहे असं तुम्ही समजता हे बरोबर नाही. असा मनुष्य तीव्र भावनेने इतरच आपलं सगळं काही करणार आहे असं झाल्यामुळं असं त्यांना वाटल्यामुळं मृत्यूनंतर त्याच भावनेला इतरांच्या भूमीमध्ये जातात आणि भूत खेतर इत्यादी पुरुष असेल तर भूत स्त्री असेल तर काय इंद्राणी अव्यक्त सृष्टी आहे असं आपण म्हणू आहे. त्यांची उपासना जो करतो तो जो उपासना करणारा जो आहे तो उपास्याकडे इतक्या तीव्र भावनेने सतत चिंतन करत असतो आणि खेचला जात असतो की त्यामुळं त्याच्या डोक्यात सतत तीच गोष्ट भरून राहते. त्यामुळं जो यांती मद्याजनो किंवा जो सदा सर्व काळ माझीच उपासना करतो तो मला येऊन अव्यक्त व्यक्तिमापन्न मन्यते माम अभूतया करण भावन अजानंतो मम अव्ययम अनुत्तम. माझं अव्यक्त स्वरूप बुद्धीच्या कमतरतेमुळे त्यांना कळत नाही. माझा परमभाव न जाणल्यामुळं माझा अव्यय असं स्वरूप न जाणल्यामुळं ते तसं करत असतात. अवजानंती मा मूढा मानुषी धर्माश्रित परमभाव अजानंतो मम भूतमहेश्वर. माझा परमभाव त्यांना समजत नाही. मी सर्व भूतमात्रांचा मात्रांमध्ये महान ईश्वर असताना असं असल्यामुळं अशा व्यक्ती जे जे करतात ते सगळं व्यर्थ होतं. असं भगवान म्हणतात. मोघाशा मोघ कर्माणी मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसीं आसुरीं चैव प्रकृतीं मोहिनीं श्रिताः. त्यांच्या आशा मोघ म्हणजे व्यर्थ असतात. मोघाशा मोघ कर्माणी मोघ ज्ञाना त्यांचं ज्ञान देखील व्यर्थच असत. त्यांचं मन बुद्धी व्यर्थ होऊन जाते. अशा प्रकारे ते भजणारे असतात ते अशा प्रकारचा विश्वास ठेवणारे असतात ते गुणांमध्ये सापडल्यामुळं असा विश्वास ठेवतात. कोणत्या ना कोणत्या तरी गुणांचं प्राबल्य निर्माण होत असं झाल्यामुळं ज्याला भजायचं त्याच्यापेक्षा अन्य कुठल्या तरी देवाला तो जास्त सांसारिक फळ देतो म्हणून भजायला सुरुवात करतात. व्यभिचारी भक्ती ही संसाराकरता संसारातल्या गोष्टी मिळवण्याकरता म्हणून हे लोक करतात. या व्यभिचार आणि अव्यभिचार या शब्दावर माझ्या नव्या अध्यायात प्रवचन करताना देखील मी बोललेलो होतो. तसंच आपल्या मंडळाचा वार्षिक उत्सव झाला तेव्हा देखील मी बोललेलो होतो. आपल्या अल्प स्वल्प लाभाकरता तो लाभ देखील इंद्रियांचा मनाचा बुद्धीचा लौकिक अल्पिक स्वार्थाचा अशा प्रकारचा लाभ मनामध्ये धरून जो कोणी निष्ठा सोडतो अथवा बदलतो त्याला निष्ठेचं आचरण सोडल्यामुळं व्यभिचार असं म्हटलं जात. हा व्यभिचार आर्थिक असू शकतो. आर्थिक व्यभिचार आहे लाच लुचपत अशा प्रकारचा. नैतिक व्यभिचार आहे. नैतिक व्यभिचारामध्ये देखील दोन भाग आहेत. एक भाग म्हणजे कुटुंब संस्था नीट राहण्यासाठी म्हणून असणारी एकनिष्ठता, ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी म्हणजे जी नैतिक आचरण आहे, नीती नियमांचं जे आचरण आहे. उदाहरणार्थ लहानपणी परवजा म्हणून घेत असताना आई वडील आपल्याकडून की खोटं कधी बोलू नये अशा प्रकारे जी शिकवण आहे त्याच्या विरोधी वर्तन करणं हे नैतिक आचरणाच्या बाबत देखील व्यभिचार असू शकतो. अल्पस्वल्प स्वार्थाकरता आपण जिथं काम करतो त्या ठिकाणी देखील अशा प्रकारे कामाशी अथवा संस्थेशी एकनिष्ठ न राहण्याचा असा भाग राहू शकतो. म्हणून व्यभिचार हा शब्द एक विशिष्ट प्रकारची प्रवृत्ती दाखवतो. सहसा व्यभिचार म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट कृती येते. ती विशिष्ट कृती तर त्याच्यात आहेच, पण ही मनोवृत्ती आहे. हा स्वभाव आहे. आणि असा स्वभाव असलेली व्यक्ती ती गोष्ट का करत असेल तर अल्पस्वल्प स्वार्थाकरता देहसुखाकरता इंद्रिय सुखाकरता अथवा कोणत्या तरी आर्थिक इत्यादी सुखाकरता. म्हणून भक्तीमध्ये देखील व्यभिचारी भक्ती आणि अव्यभिचारी भक्ती अशा प्रकारचे शब्द निर्माण झाले. अव्यभिचार हा स्वभाव आहे आणि व्यभिचार हा स्वभाव आहे. जर व्यभिचार हा स्वभाव असेल तर अशी व्यक्ती जिथं जाईल तिथं तिथं एकनिष्ठ न राहता वर्तन करते. त्या त्या ठिकाणचे नियम ओलांडून स्वतःच्या फायद्याकरता अथवा स्वार्थाकरता वर्तन करत आहे. आणि अव्यभिचार हा जर स्वभाव असेल तर किती टोकाचा असतो. मुरारबाजी देशपांडे जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडे असणारा शिपाई होता. महाराजांनी जेव्हा चंद्रराव मोऱ्यांवर त्यांच्या जावळीवर हल्ला केला चंद्ररावला मारण्यासाठी म्हणून आणि त्या मोहिमेमध्ये चंद्ररावला महाराजांनी मारला तेव्हा चंद्ररावाचा जो भुईकोट किल्ला होता त्याची एक बाजू कोणालाच जिंकता आली नाही. त्या दरवाजावरून कोणालाच आत जाता आलं नाही. त्या ठिकाणी जो शिपाई होता त्याला सगळ्यांनी मिळून नंतर पकडला. चंद्ररावालाही मारल्यावर तो तिथं उभाच होता. त्याला पकडून आणला बांधून आणला तेव्हा तो शिवाजी महाराजांना म्हणाला की माझ्या स्वामींना तुम्ही मारलंय तर मला जिवंत ठेवण्याचं काही कारण नाही. तुम्ही मलाही मारून टाका. शिवाजी महाराजांना त्याच्या एकूण पराक्रमाच्या वार्ता त्या बाजूने सगळ्यांनी प्रयत्न केलेले होते माहीत होत. असं असल्यामुळं त्यांनी त्याला स्वराज्याच्या कामामध्ये येण्याचं आवाहन केलं. तेव्हा तो म्हणाला की अशा प्रकारे द्रोह करण्याच्याऐवजी मला मानलं तरी चालेल पण मी येणार नाही. त्याला महाराजांनी व्यवस्थित वेळ देऊन कशाकरता आपण काय करतो आहोत हे समजावून सांगितलं. स्वराज्याची संकल्पना काय आहे हे समजावून सांगितलं. आणि एखादी गढी जावळीची गढी सुरक्षित ठेवण्यासाठी लढण्याच्याऐवजी एका व्यापक भूमिकेतून तू मला येऊन सामील हो अशा प्रकारे आवाहन केलं. तेव्हा मुरारबाजी देशपांडे शिवाजी महाराजांना येऊन मिळाले हे तर अशक्य होत. या मुरारबाजी देशपांड्यांना शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ल्यावर किल्लेदार म्हणून नेमलं. आपल्या सगळ्यांना इतिहास म्हणते मी तुम्हाला इतिहासातली गोष्ट सांगत नाही. मिर्झाळाने जयसिंगांनी दिलेर खानाला पुरंदर किल्ला जिंकण्यासाठी म्हणून पाठवलं आणि पुरंदर किल्ल्याचाच एक पलीकडे असणारा जुळा भाऊ किल्ला वजनगड तो प्रथम ताब्यात घेतला गेला. तिथून तो तोफा टाकल्या पुरंदर किल्ला पडायची वेळ आली. बाले किल्ल्यात मोठं रण माजलं तेव्हा मुरारबाजी लढता लढता हुतात्मा झाला. पण त्यावेळेला देखील मुरारबाजीचं शिर उडाल्यानंतर देखील थोडा वेळ हात तलवार चालवत होते. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत संतांची तर खूप उदाहरणं सांगता येतील असं प्रश्नच नाही. अंबोराव महाराजांची सांगता येतील. भाऊसाहेब केतकरांची दादासाहेब केतकरांची सांगता येतील. स्वामीजींचं उदाहरण सांगता येईल. कल्याणांचं उदाहरण सांगता येईल. कल्याण ताटी असं म्हटल्यावर कल्याणाने उडी मारली ते सांगता येईल. कित्येक उदाहरणं सांगता येतील. हनुमंताचं उदाहरण सांगता येईल. पण मुरारबाजीचा मुद्दा म्हणून सांगेल. कारण मनुष्य म्हणू शकतो की सत्व रज आणि तमाबद्दल मला द्वेष नाही आणि आकांक्षा नाही. तोंडाने म्हणू शकतो म्हणू शकतो की मी गुणांबद्दल उदासीन आहे. मी गुणांमुळे विचलित होत नाही. पण तो ज्या क्षणाला भक्ती करताना दिसेल आणि ती भक्ती कशी करेल, तो मुलक्षणार्थांचा एक आनंद आहे. गुरुजी म्हणतो एक निरंजन ध्यानूजी दुजे हे संग नाही जाऊजी, हे अव्यभिचारी भक्तीच लक्षण आहे. अव्यभिचारी भक्ती म्हणजे तीच भक्ती जी दुसऱ्या अध्यायापासून बाराव्या अध्यायापर्यंत समग्र जीवन सांगितलेलं आहे अशीच गोष्ट. पण सांसारिक कारणाने विचलितता न येणं, स्वार्थाकरता विचलितता न येणं, दुसऱ्या व्यक्तीशी वर्तन करताना आपपरभाव निर्माण न होणं हे अवघड आहे. याच्यावर प्रवचन करणं सोपं आहे, खूपच सोपं आहे, पण आचरण करणं फार अवघड आहे. तुकाराम महाराज म्हणतात बोल बोलता वाटे सोपे करणी करिता तीर तापे, नव्हे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे करे, विष खाये द्रासो द्रासी धन्य तोची एक सोसी. तुका म्हणे करून दावी त्याचे पाय माझेची, कोणी करून दाखवा मी त्याचे पाय धरीन असं तुकाराम महाराज म्हणतात. ही अव्यभिचारी भक्ती ही अशी टोकाला जाऊन करण्याची गोष्ट आहे. शेंटी तुटव वा पारवली तुटव म्हणतात तशी, आणि तशी जर करत असेल तरच नुसता गुणातीत परमात्म्याला नाही प्राप्त होत, गुणातीताचे जे गुण आहेत ते गुण अधिक अव्यभिचारी भक्ती असा एकूण या निरूपणाचा झोक आहे. कारण सगळी गुणातीताची लक्षणं सांगितल्यावर देखील तो परमात्म्याला जाऊन पोचतो असं नाही सांगत आहे. ते असं म्हणतात की मामचयो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समती चैता ब्रह्मभूयाय कल्पते, तो ब्रह्म भावनेला जाऊन प्राप्त होतो. तो गुणांना ओलांडतो आणि खरखुरं ओलांडतो. गुणांना ओलांडायचं कशा करता, तर अधिक काही चांगलं प्राप्त होतं म्हणून पुन्हा गुणांना ओलांडायचं, नाही तर गुण काय होईल. गुणांमध्ये तसं वाईट काही नाही, रजोगुणामध्ये काय होईल. अत्तर लावलं तर काय वाईट वाटत. स्वामीजी म्हणतात पुरणपोळी खात असेल तर काय असा डोक्याला हात लावून बसेल की काय, की काय हे माझ्या नशिबी आलंय. काही वाईट नाही. पकवानांमध्ये काय होईल, चांगल्या वस्त्रांमध्ये काय होईल, आणि तमोगुणामध्ये आळसामध्ये देखील काय वाईट आहे. अडचण काय, उन्हाळ्याचे दिवस आहेत, बाहेरचा येणारा प्रकाश बऱ्यापैकी उठलेला आहे, पडदे वगैरे सोडून घ्या, पंखे लावले किंवा वाळ्याचे पडदे किंवा एसी, आमरस व्यवस्थित तूप वगैरे घालून आमरस पुरी भाजी धरण असं जेवण जेवलेलं आहे आणि झोपलेलं आहे. झोपेत थोडा थोडा घाम येतो आहे पण बरं वाटत आहे. काय म्हणले, गुणांना ओलांडण्याची आवश्यकता काय. गुणांना ओलांडायची आवश्यकता गुण जे देतात त्याच्यापेक्षाही अधिक काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून गुणांना ओलांडायचं आहे. गुणांमध्ये जे सुख आहे त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी आहे ना. गुणांचं जीवन हे परिपूर्ण जीवन नाही हे कळल्यामुळे गुणांना ओलांडण्याची कुठेतरी आकांक्षा आहे. आणि त्या ठिकाणी हा अव्यभिचारी भक्तीचा भावच खऱ्या अर्थाने कामाला येतो. हा भावच कामाला येतो. अशा प्रकारचं गुणांना ओलांडण्याची हिम्मत आहे आणि मग ज्ञान विचार अंतकरणात साठवलेला आहे, मग कर्म विशिष्ट भावनेही करतो आहे, मग ध्यान देखील करतो आहे, मग सर्वाभूती भगवत भाव देखील राखलेला आहे, सगळं विश्व जणू परमात्मा माझ्या सकट अशी भावना झालेली आहे. ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मत्पराः अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते तेषां अहं धर्ता त्याचा उद्धार करणारा मी मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ त्वरित तुरंत. याच कारण मागच्या वर्षी खाल्ले गेलेले आंबे आणि असा आमरस संपला ते आनंद तो संपलेला आहे. आता यावर्षी परत जर आम्ही कसं करू तरच सुख आहे हे कळत आहे. आजच मी पेपरमध्ये वाचलं की बराच मोहर चढून गेलाय. विषयांची शाश्वती नाही. अतिशय महत्वाच्या वेळेला भगवंतांनी भक्तीचा उल्लेख केलेला आहे. तो जेव्हा एवढं सगळं करेल आणि भक्त असेल आणि माझ्याशी एकरूपता साधेल तर त्याच्या जीवनाला अर्थ आहे असं भगवंत सांगतात. मांच योग अव्यभिचारे भक्ती योगे न सेवते सगुणां समती तेलाम ब्रह्मभूयाय कल्पते. शिवाय हा जो भक्ती योग आहे हा भक्ती योग मला म्हणजे श्रीकृष्णांना समोर उद्देशून असा आहे. सगुण रूपाला उद्देशून आहे हे अजून एक वैशिष्ट्य आहे. परमात्मा तर अभिप्रेत आहेच पण तो परमात्मा जेव्हा सघन होतो. रामाचं नवरात्र चालू असलेला हा काळ आहे. निर्गुण निराकार परमात्मा जेव्हा समुद्राचं पाणी थंडी लागून अति थंडी लागून जिथं बर्फ होत तिथं पाणीच पण बर्फच असं दिसावं तसं परमात्माच भक्तांकरता म्हणून जेव्हा करुणामय होतो तेव्हा रामचंद्रांसारखे अवतार. अशा अवतारांची श्रीकृष्ण स्वतःला उद्देशून म्हणतात. श्रीकृष्णाची भक्ती योगे अव्यभिचारी भक्ती योगाने जो सेवन करतो भजन करतो तो गुणांना ओलांडतो सगुणांसमधी एकदा तो भाग आपण पुढच्या विठ्ठल
तो योगी थोरयागी तत्त्वज्ञानी संत तो सत्तरी ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां च तेन त्यक्तेन मुञ्चेथा मारुदत्तस्य सिद्धम्.